कविता हे गे सामान
आणलात का सगळं?
हो हो सगळं अगदी चेक करून आणलंय.
माचीस आणलीत का?
ती फक्त चेक नाही गेली,
तर मागच्या वेळेसारखं सर्व माचीच्या काड्या जाऊन आणत.
तुमचं हदिंकू आहे ना आता?
हो येतीलच बायका. आता
माझ्या ऑफिस मधली फ्लोरा कुठे आहे? ती अमेरिकेवर आली आहे खास हदिंकू बघण्यासाठी.
ती बघा फ्लोरा, तिला साडी मीच नेसवली.
हो फॉरेनची पोरी गावची छोरी झाली. हिने काय नेसला?
वहिनींनी वेअरिंग मला साडी
सुटलं नाही म्हणजे मिळवलं, नाहीतर असं व्हायचं हातभर लुगडं आणि सगळं उघडं.
वाट उघडं
ते तुला मी नंतर सांगतो.
वहिनी मला सगळं शिकवणार.
काय शिकवणार?
तिला म्हणायचंय म्हणजे माझ्याकडून सगळं शिकणार.
मला पोळीचे पंख मिळाले, मला पोळीचे पंख मिळाले, मला पोळीचे पंख मिळाले.
हे पण शिकला?
जस नाव आता शिकला.
ही गेली ना याला पूर्ण शिकवणच पाडवा.
तुम्ही जा डिश भरा.
हे बरं आहे पौर्णिमा देवाची आणि आमोच्या तुझ्या आवशीच्या खोवाची.
काय पण म्हणू नका, जा. आल्या आल्या बायका आल्या.
कविता कशी आहेस?
मस्त. या बसा.
ह्या कोण?
ह्यांच्या ऑफिस मधली मैत्रीण अमेरिकेहून आली आहे मराठी संस्कृती शिकायला. तिला हळदी कुंकू पाहायचंय.
नमस्ते.
अय्या हिला सगळं समजते.
हो मला दिवस केलाय.
नाही नाही तिला म्हणायचंय तिला अमेरिकेहून मुंबईत येऊन बरेच दिवस गेले.
विच फिंगर? ओ दिस वन.
बर मी काय म्हणते आपण आपापल्या नवऱ्याचं नाव उखाण्यात ना घेऊया, तेवढंच तिला पण समजेल आणि हळदी कुंकाला मनोरंजन पण होईल.
हो
वनिता तू नाव घे पहिले.
हो हो घेते. हा ऐका सगळ्यांनी, पहिल्याच भेटीत पसंत केलं मला, आता लग्न गाठ ठरली. पहिल्याच भेटीत पसंत केलं मला, आता लग्न गाठ ठरली. मला पाहताच हे म्हणाले सुंदरा मनामध्ये भरली.
जास्तच भरली सुंदरा मनामध्ये.
तुम्ही गप बसा जरा.
आता मी नाव घेते. हा उकाडा किती वाढला यांनी आणली थंडगार कुल्फी. उकाडा किती वाढला यांनी आणली थंडगार कुल्फी. राकेश्वर रावांबरोबर मी रोज काढते सेल्फी.
कुल्फी आणि सेल्फी. वा 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 वा
वा.
आता मी नाव घेते. हा मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर. मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर. सुशील रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.
व्हेरी गुड.
सगळंच कळलं.
आता मी नाव घेणार. मी नाव घेणार.
अगं पण तुझं लग्न कुठे झालंय?
हो पण मी तसंच नाव घेणार. ऐका हा इंग्लिश मध्ये सूर्याला म्हणतात सन आणि चंद्राला म्हणतात मून. इंग्लिश मध्ये सूर्याला म्हणतात सन आणि चंद्राला म्हणतात मून. नवऱ्याशी होणार लग्न माझं. सासूबाई आय एम कमिंग सून.
मस्त.
आई आई आता तुम्ही नाव घ्यायचं. हा
घेते घेते. शंकराच्या मंदिरात समय लावल्या 360. शंकराच्या मंदिरात समय लावल्या 360 आणि सत्यवान सावंत यांच्या जीवावर माझा सौभाग्याचा ताट.
मी नाव घेते.
अरे ही दिसलीच नाही. ये ये पुढे ये नाव घे.
कमळाच्या देठात शिरला मदन बाण. कमळाच्या देठात शिरला मदन बाण. श्रीराव माझे जीवकी प्राण.
ताई 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 कुठे आहेत? ताई या तुम्ही नाव घ्या बरं.
शिबाई लाज वाटते मला. आशीर्वाद द्यावा मला नमस्कार करते वाकून. आशीर्वाद द्यावा मला नमस्कार करते वाकून. गिरीशरावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून.
आय लाईक राखून.
पल्लू तू नाव घे आता बरं.
घेते घेते नाव. कोकणात गेली रेल्वे भोगद्यात बसले हादरे. कोकणात गेली रेल्वे भोगद्यात बसले हादरे. आणि आमचे हे एक नंबरचे घाबरे घाबरे.
दर्शनाबाईनी तुम्ही घ्या नाव आता बरं.
हा हा घेते. हा लाल मातीचं मैदान. मैदानात देऊळ. देवळात नंदी. नंदी समोर पिंडी. पिंडीवर वाहिला बेल. राजेश रावांचं नाव घेते. आमचं नातं कधीही होणार नाही फेल.
पास
घेते घेते बर हे नाही परशा मी नाही अर्ची हे नाही परशा मी नाही अर्ची नितीन रावांशी लग्न झालं झाले बिडियांच्या घरची
मी राहिले मी राहिले मी पण नाव घेणार आय एम नॉट मिसेस नाव आय एम मिस आय एम नॉट मिसेस नाव आय एम मिस मॅरेज झाल्यावर हजबंड देणार मला केक